ओ साकी साकी रे, ख्वाहिश बाकी आपकी रह ही जाएगी अगर आप वोट नहीं करेंगे, बाद में पछताने का टाइम नहीं आना चाहिए।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है MH935 में। हाँ, मतलब दो दिन के बाद मुलाकात हो रही है तो क्या हुआ, भूल तो नहीं गए ना आप। और ये भी बहुत सारे लोग भूल जाते हैं कि हमको वोट करना जरूरी होता है, इसीलिए वो जो हमारा कर्तव्य है, हमारा अधिकार जो है, वही याद दिलाने के लिए आज का जो दिन है, नेशनल वोटर्स डे, हम सेलिब्रेट कर रहे हैं। आणि त्याचबरोबर नांदेडकरांना विचारलं होतं की त्यांना काही डिसिजन्स घ्यायचे असतील तर ते कुणाचं मत घेतात।
हाय, मी प्रिया, मी मम्मीचं।
मम्मीच, आईच सगळ्यात जास्त ऐकतेस का तू?
हो।
ओके, आयुष्यात एकदा तरी वोट केलंयस का?
हो, केलं नाही, यावेळेस फर्स्ट टाइम होतं माझं।
वा, मग कसं वाटलं?
मस्त वाटलं।
आणि काय सांगशील तू जे सगळे वोट करतात किंवा नाही करत अशा लोकांना, की वोट हा जो आपला हक्क आहे, अधिकार आहे, तो आपण कसा बजावायला पाहिजे?
हे म्हणजे आपल्याला एवढा अधिकार दिलाय तर त्याचा आपण पुरेपूर फायदा म्हणजे घ्यायलाच पाहिजे। म्हणजे हे आपल्या हातात असतं की आपला देश कोण चालवणार, ते आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण वोट म्हणजे करायलाच पाहिजे। इफ यू आर लिव्हिंग इन दिस कंट्री, यू शुड वोट।
येस, एक्झॅक्टली। आणि आईचं जे तू मत घेतेस ते प्रत्येक वेळी घेतेस की मग मनाचं सुद्धा करतेस कधी?
नाही, मनाचं पण असतं।
ओके, थँक्यू सो मच। नांदेडकर, तुम्ही कुणाचं मत घेता? आयुष्यात काही महत्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतील तर तुम्ही कुणाचं ओपिनियन घेता सांगा। आणि त्याचबरोबर मत करणं किती जास्त गरजेचं आहे याबद्दलही तुमचं मत सांगितलं तर मला खूपच छान वाटेल। 9607007935 माझा नंबर आहे। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।